भाग 37. आपण प्रार्थना करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. इब्रिकरस पत्र 10:24-25, 1 करिंथियन 11:23-24, कलसयकरस पत्र 3:15-17. विश्वासणारा सर्व लोक प्रार्थना करण्यासाठी दररोज एकत्र यायला पाहिजेत आणि देवनी स्तुती केली पाहिजे आणि परमेश्वरांनी सेवा करायला पाहिजे. परमेश्वरांनी सेवा करत असताना देवला भेट अर्पण करायला आणली पाहिजे. सर्व एकत्र प्रीतिभोजन केले पाहिजे, म्हणजे प्रभुभोजन. त्या प्रभुभोजन आम्हाला देवना वधस्तंभावरी आठवण करी दे. परमेश्वर आपला पापणीसाठी वधस्तंभावर स्वतःले मारणा, म्हणून आपण त्यांनी आठवण केलेली पाहिजे त्या गोष्टीला सांगत प्रभुभोजन.